नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही.
तू साज माझ्या जीवाचा आहेस, गीत मनाचा तू साज माझ्या जीवाचा आहेस, गीत मनाचा मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी, हे विभाव आता तयाशी तू साज माझ्या जीवाचा आहेस, गीत मनाचा येशूची प्रीती वर्णी वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा आहेस, गीत मनाचा या दुखे घेरी विश्वास भावे हारी, पहली शांति लोपी येशु ची प्रीति वदावी, प्रीति प्रभु ची गावी, प्रीति प्रभु ची वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा आहेस, गीत मनाचा मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी, हे विभाव आता तयाशी तू साज माझ्या जीवाचा आहे, गीत मनाचा.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, ह्यावेळेला आम्ही तुझ्या चरणाशी येत आहोत. तुझी स्तुती असो प्रभू, कारण तू आमच्या जीवनामध्ये रुची घेतलेली आहेस, तू आमच्यावर प्रेम केलेला आहेस, आपली कृपा आमच्यावर प्रकट केलेली आहेस, आणि म्हणूनच प्रभू आज आम्ही तुला हाक मारू शकतो, तुला आमच्या जीवनातील सर्व गोष्टी सांगू शकतो. तूच आहे जो आमच्या जीवनातील सर्व समस्यांचे समाधान करतो. तूच आहेस प्रभू जो आमच्या सर्व रोगांना बरे करतो. म्हणून ह्या वेळेला सर्व आदर मान सन्मान आम्ही तुझ्या पवित्र नावाला देत आहोत. तुझी स्तुती असो की अनेक लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य केलेलं आहेस. अनेकांना तू तुझ्या मार्गावर आणलेला आहेस. त्या सर्व लोकांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे की तू त्यांच्या विश्वासाला बळकट कर. जे आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेले आहेत ते त्यांनी स्मरणात ठेवावेत आणि तुझ्याप्रती त्यांनी विश्वासू राहावे म्हणून तू त्यांची मदत कर. आज सुद्धा पवित्र प्रभू अनेक लोक बिछाण्याला खेळलेले आहेत, आजारी आहेत, तळमळत आहेत, अशा सर्वांना स्पर्श करून आरोग्य दे. माझी प्रार्थना आहे त्या सर्व स्त्रियांकरिता ज्यांनीत संतान आहेत, ज्यांच्याजवळ मूलबाळ नाही, तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर, त्यांना स्पर्श करून त्यांना मूलबाळ दे. ज्या तरुणांना, ज्या लोकांना नोकरी नाही, त्यांना नोकरी लागू दे. होऊ दे की प्रत्येकाचा विश्वास तुझ्यावर वाढावा. आजची ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि हीच प्रार्थना करीत आहोत की तू प्रत्येकाशी बोल, प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, आज आम्ही मलाखीचे पुस्तक ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या 16 वचनावर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत अवश्य उघडा मलाखीचे पुस्तक 2 आणि 16 वचन. हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूट पत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करीतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. श्रोत्यानो, सूटपत्राविषयी बरेच काही आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले आहे. आज सुद्धा काही गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. मी आपणाला सांगितले की जेव्हा आम्ही नवीन करारात येतो त्यावेळेपर्यंत अशुद्धतेचा अर्थ इतका विस्तृत झाला की जर पत्नीकडून लहानशी चूक सुद्धा झाली किंवा तिच्याकडून समजा पोळी जळाली, भाजी जळाली किंवा भात जळाला, तरी ते सूटपत्रासाठी एक कारण होत असे आणि सर्रास तिला सूटपत्र देण्यात येत असे. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रश्न करण्यात आला की काय पुरुषाने आपल्या स्त्रीचा त्याग करावा हे उचित आहे, कारण शास्त्री शिकवत असत की लहानशा कारणासाठी सुद्धा स्त्रीला सूटपत्र दिल्या जाऊ शकते आणि हे निश्चितच मोशेच्या नियमशास्त्राच्या उलट होते. मोशेच्या नियमशास्त्रात काही ठळक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्हाला अनुवादाचे पुस्तक 24 अध्याय ह्याच्या 2-4 वचनांमध्ये पाहायला मिळतात. अनुवादाचे पुस्तक 24 अध्याय 2-4 वचने. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. ह्या ठिकाणी अगदी स्पष्ट आहे की जर तिच्या बाबतीत त्याला काही संशय वाटला की ही शुद्ध नाही किंवा ही कुमारी नाही, तर त्या कारणामुळे तो तिला सूटपत्र देऊ शकत असे. श्रोत्यानो, पुष्कळदा अशी सुद्धा कारणे असतात की ज्यामुळे पवित्र शास्त्र एखाद्या स्त्रीला सूटपत्र देण्याकरिता परवानगी देते. ह्या कारणास्तव जर सूटपत्र देण्यात येत असेल तर एक प्रकारे हा विकसित वेशा व्यवसाय ठरेल जो आज आम्हाला आमच्या समाजात आढळतो. हा अशा गोष्टींना चालना देतो ज्या आमच्या समाजात आम्हाला आढळतात. 7 किंवा 8 वेळा लोक विवाह करतात आणि त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही तर सूटपत्र देतात. हे विवाहात दिल्या गेलेल्या वचनांचा किंवा घेतलेल्या शब्दांचा उपहास करणे आहे. जी समस्या मलाखीच्या काळात इस्रायलमध्ये होती ती आज आमच्या काळात सुद्धा आहे. आज सूटपत्राविषयी आमचा दृष्टिकोन बदललेला आहे. खरं पाहिले असता सूटपत्र हा फार विवादात्मक विषय आहे. पवित्र शास्त्र ह्याविषयी काय शिकवते ह्याविषयी सुद्धा फार गोंधळ आहे. बऱ्याच लोकांना पवित्र शास्त्र सूटपत्राविषयी काय शिकवते ह्याविषयी पूर्ण माहिती नाही, पूर्ण ज्ञान नाही, आणि त्यामुळे ते लोकांचे चुकीचे मार्गदर्शन करतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सूटपत्राविषयी दोन गोष्टी फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट की मोशेने सूटपत्रासाठी लोकांच्या मनाच्या कठोरतेमुळे परवानगी दिली, आणि दुसरी गोष्ट सूटपत्रासाठी एक स्पष्ट असा आधार आहे, तो म्हणजे व्यभिचार आणि अविश्वासूपणा. मत्तयकृत वर्तमान 19 अध्याय 3-5 वचनांमध्ये पवित्र वचन आम्हाला सांगतं. मत्तयकृत वर्तमान 19 अध्याय 3-5 वचने. मग परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली व म्हटले, ह्याकरिता पुरुष आईबापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. मी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त निर्मितीच्या त्या वेळेकडे जातो जेव्हा देवाने स्वतः विवाहाची स्थापना केली होती. पुढे मत्तयकृत शुभवर्तमान 19 अध्याय 6-8 वचनांमध्ये पवित्र वचन आम्हाला सांगतं, ह्यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एक देह अशी आहेत, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. नंतर तो एक कारण अधिक मानतो ज्यामुळे सूटपत्र देण्याकरिता परवानगी दिल्या जाते, आणि ते कारण आम्हाला 9 वचनामध्ये वाचायला मिळते. मत्तयकृत शुभवर्तमान 19 अध्याय आणि 9 वचन. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. शिष्यांनी ह्या विधानाला प्रश्नाद्वारे कसे चालू ठेवले ते फार मनोवेदक आहे. 10 वचन पहा, मत्तयकृत शुभवर्तमान 19 अध्याय आणि 10 वचन. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. दुसऱ्या शब्दात ते असं म्हणत आहेत की जर ही गोष्ट इतकी शिस्तपूर्ण आहे, कडक आहे आणि सूटपत्रासाठी फक्त एकच एकमेव कारण आहे, तर विवाह न केलेला बरा. श्रोत्यांनो, पुष्कळदा लोक पवित्र वचनांना फार वेगळ्या प्रकारे घेतात. त्यांचा अर्थ जसा घ्यायला हवा तसा ते घेत नाहीत, आणि त्यामुळेच चुकीची शिकवण देण्यात येते. नंतर आमच्या प्रभूने आम्हाला जी स्वतंत्रता दिली आहे ती स्पष्ट केली. मत्तयकृत शुभवर्तमान 19 अध्याय 11-12 वचने. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उतरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारिता येते त्याने स्वीकारावे. आम्हाला माहीत आहे श्रोत्यांनो की आमच्या समाजात, आमच्या देशात सुद्धा असे नपुंसक लोक आहेत, आणि जर आपण जुन्या करारात पाहाल तर आपणाला दिसेल की दानियलाला सुद्धा जबरदस्तीने नपुंसक बनविण्यात आले होते. आणि पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात असे बरेच लोक असत की जे नपुंसक असत, आणि त्यांना राजाच्या संरक्षणासाठी आणि राणींच्या रखेलींच्या संरक्षणासाठी ठेवण्यात येत असे, आणि काही लोक स्वतःला जबरदस्तीने नपुंसक बनवून घेतात जेणेकरून पैसा कमवावा. पैसा कमवण्यासाठी ह्या गोष्टीचा ते उपयोग करतात. सर्वांनी विवाह करावाच असे अगत्याचे नाही. एकटे राहणे काही पाप नाही. ख्रिस्ताने म्हटले, जर तुम्ही विवाह करणे पसंत करता तर मग पूर्ण जीवनासाठी ते तुमचे तुमच्या जीवनसाथीला दिलेले एक वचन आहे आणि तुमचे ते समर्पण आहे. प्रारंभिक मंडळांमध्ये करिंथ येथील मंडळीत व्यभिचाराचा विषय उठला. वेगवेगळ्या धर्माचे लोक मंडळांमध्ये सामील झाले होते आणि ते असे होते ज्यांचा विवाह तारण होण्यापूर्वीच झालेला होता. आणि दोघांपैकी समजा पती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे किंवा पतीचे तारण झालेले आहे तर पत्नी ख्रिस्तापासून दूर असे. आणि मग त्या दोघांचे नाते कसे असायला हवे ह्याबद्दल तो वाद होता, तो प्रश्न होता. आणि ह्या नवीन स्थितीला हाताळताना पॉल करिंथकरास पहिले पत्र 7:10-11 वचनांमध्ये म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 7:10-11 वचने, परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करीतो, मी नव्हे तर प्रभू करीतो, की पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्या वाचून राहावे किंवा पती बरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. तसेच पुढे तो 7:12-15 वचनांमध्ये सांगतो, करिंथकरास पहिले पत्र 7:12-15 वचने, इतरांना प्रभू नव्हे तर मी म्हणतो की जर कोणा एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदाव्यास राजी असली तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहाव्यास राजी असेल त्याला तिने सोडू नये. कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे असे नसते, तर तुमची मुले बाळे अशुद्ध असते, परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी हो पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे. जेव्हा पौलाने म्हटले की एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे ते कुठल्याही बंधनाखाली नाहीत, आणि अशा वेळेला जर ते वेगळे होऊ पाहतात तर ते वेगळे होऊ शकतात. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. श्रोत्यानो, हे बंधन काय आहे? विवाहामध्ये देण्यात आलेले वचन. जेव्हा विवाह होतो तेव्हा पती पत्नी एक दुसऱ्यांना वचने देतात आणि एक दुसऱ्याशी संपूर्ण जीवनभर विश्वासू राहण्याचे वचन देऊन ते त्या वचनामध्ये बांधले जातात. जेव्हा तो म्हणतो की प्रभूने आम्हाला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे, तेव्हा मला वाटतं त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे, देवाची ही इच्छा नाही की कुठल्याही पुरुषाने किंवा स्त्रीने घरात नरकाच्या स्थितीत राहावे. अनेक कुटुंबे आहेत ज्या ठिकाणी नरकासारखी स्थिती आहे. प्रतिदिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत त्या घरामध्ये भांडणच होत राहतात. एकमेकांना अपशब्द बोलणे, एकमेकांविषयी वाईट विचार ठेवणे, एकमेकांचा अपमान करणे, ही स्थिती त्या घरामध्ये असते. आणि त्या घरातली स्थिती कशा प्रकारची असू शकते ह्याची कल्पना आपण करू शकता. श्रोत्यानो, कोणीच पसंत करणार नाही की नरक अशा स्थितीमध्ये कोणी राहावे. आणि ज्या घरामध्ये असे वातावरण असते त्या घरात राहणे किती कठीण आहे ह्याची कल्पना आपण करू शकता. जर ते एकमेकांशी प्रेमाने राहू शकत नाहीत, कुत्रा मांजऱ्याप्रमाणे भांडत राहतात, तर मला वाटतं की अशा वेळेला पती पत्नींनी एकमेकांपासून अलग राहावे. काही पती आणि पत्नी एकत्र राहूच शकत नाहीत, ते अलग होऊ शकतात, परंतु पुनर्विवाह करण्याचा सल्ला मी त्यांना मुळीच देणार नाही. आमचे घर प्रेमाचे स्थान असायला हवे. आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जितके सदस्य आहेत त्या सर्वांमध्ये प्रेम असायला हवे, ऐक्य असायला हवे. आमचे घर कुस्ती किंवा कराटेचे स्थान नको, परंतु ज्या ठिकाणी एकमेकांना समजून घेण्यात येते, एकमेकांवर प्रेम करण्यात येते, एकमेकांच्या गरजा, एकमेकांचे दुःख वाटून घेण्यात येते, तेच खरे घर आहे. मानवासाठी प्रेम असलेले घर देवाने स्थापित केले. सुरुवातीपासूनच देवाचा हा उद्देश होता. देवाचा उद्देश कधीच सुटपत्राचा नव्हता, परंतु मानवाच्या पापांमुळे देवाने ह्याकरिता त्याला परवानगी दिली. आता आपण म्हणाल, जसे खून करणे पाप आहे तसेच सूटपत्र देणे पाप आहे, परंतु खुनी व्यक्तीचे तारण होऊ शकते. एक जो येशू ख्रिस्तासोबत दुसऱ्या वधस्तंभावर टाकलेला डाकू होता, चोर होता, त्याचे तारण झाले. जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा तो सर्व पापांसाठी मरण पावला, सर्व लोकांच्या पापांसाठी मरण पावला. वधस्तंभावरील तो चोर पण होता, तो खुनी पण होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरील त्याचा विश्वास आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सांडवले, त्या रक्तावरील विश्वास ह्याच्याद्वारे त्याचे तारण झाले. एक चोर तारण पाहू शकतो, एक सूटपत्र घेतलेला व्यक्ती सुद्धा तारण पाहू शकतो. म्हणून सूटपत्राला आम्ही वेगळ्या भागात ठेवू नये. येशू ख्रिस्ताकडे येऊन तारण न पावलेली व्यक्ती आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून तारण प्राप्त करू शकते. ह्या विवाह व सूटपत्राच्या विभागाशी जुळलेला एक भाग आहे, आणि माझी इच्छा आहे की ह्या विषयाकडे आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे, आणि त्यासाठीच मी उत्तम प्रेम ह्या विषयावर आता आपणाला एक संदेश देणार आहे. श्रोत्यांनो, आज जग लैंगिकतेने पछाडलेले आहे, जी एक फार भयावह व आम्हाला जागरूक करणारी अशी गोष्ट आहे, आणि ही बाब लक्षात घेण्यासाठी आजचे आधुनिक साहित्य आम्ही जर पाहिले तर आम्हाला त्याची पूर्ण कल्पना येईल. आज सर्व काही अगदी उघड आहे. लहान लहान लेकरांना जे ज्ञान असायला नको ते ज्ञान आज त्यांना प्राप्त झालेले आहे. आणि कुठलेही माध्यम घ्या, टीव्ही घ्या, कॉम्प्युटर घ्या किंवा दुसरे साहित्य घ्या, सर्वांच्याद्वारे लैंगिकतेविषयी बरेच शिक्षण देण्यात येत आहे, आणि लैंगिकतेला अगदी उघड असे करण्यात आलेले आहे. काही वर्षांपूर्वी एका पेपरमध्ये अशा प्रकारचे वाक्य लिहिण्यात आले होते, प्रसिद्ध नैतिकता आज एक बंजर भूमी झालेली आहे, ज्या ठिकाणी भयंकर अशा गोष्टींचे ढीग लागलेले आहेत. एका सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश ह्यांनी म्हटले, आज पुष्कळशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे एकमेकांशी अनैतिक संबंध आहेत, आणि ही एक घातक आणि वाढत जाणारी अशी दुष्टता आहे. बिली ग्रॅम, जे देवाचे महान सेवक आहेत, त्यांनी आपल्या संपादकीय लेखामध्ये असे म्हटले, मंडळ्या आणि नैतिक संघर्षावर हे वाक्य त्यांनी लिहिलेले आहे. ते म्हणतात, आमची आजची तरुण पिढी ही नरकाच्या महामार्गावर स्वार झाली आहे आणि अशा गोष्टींमध्ये डुबत आहे की ज्यामुळे कोणालाही बाहेरून वाटणार नाही की ते कोणत्या नाशाच्या मार्गावर आहेत आणि कशाप्रकारे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. श्रोत्यांनो, हे एक विलक्षण विधान आहे. एका प्रसिद्ध ख्रिस्ती लेखकाने म्हटले, आत्म्याच्या आतील आवाजाशी जुळवणूक करण्याकरिता जबरदस्तीने केलेले बाह्य आक्रोश कोठे आहेत, जे कधीकधी उदासीनतेने कुरकूर करतात तर कधीकधी मोठ्याने ओरडून म्हणतात की सर्व काही ठीक नाही. ते हट्टी आणि क्रोधाची वाट तुडवत आहेत, न्यायाची वाट. मग पुढे तो अजून म्हणतो, अनेक कायदे संमत करणे हे त्याचे उत्तर नाही, तर ते पवित्र आत्म्याद्वारे करण्यात आलेल्या नवनिर्मितीमध्ये आढळून येते. जो दैवी तहानेने व्याकुळ असलेल्या मानवी आत्म्याला त्याच्या महान शुद्धीकरिता त्या विस्तवावर ठेवतो, आणि हे कार्य तो वैयक्तिक आणि सार्वत्रिकपणे करतो. श्रोत्यांनो, या आत्मिक ज्वलन आणि शुद्धते व्यतिरिक्त मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या पापाच्या भ्रष्टतेच्या वजनाखाली आज डुबत आहे. परंतु लैंगिकतेविषयी समर्थन करणारे समर्थक असा खोटा दावा करीतात की लैंगिकतेवर दिला जाणारा भर हा एक नवीन उदार मनाच्या आणि प्रबोधनाच्या कालखंडाचा संकेत आहे. वस्तुस्थिती ही आहे की त्याविषयी नवीन असे काहीच नाही. ते विपुल जीवनाच्या प्रवेशद्वारावर जोर देत नाहीत. याउलट त्यांनी नैतिकतेचा राज झालेल्या व होत असलेल्या संस्कृतीचे वर्णन केले आहे. उदाहरणार्थ मिस्र, बाबिलोन, ग्रीस आणि यासारख्या नामांकित पण थोड्याच देशांबद्दल ते बोलतात. लैंगिकतेचा शिक्का हा अनेक महान आणि उच्चकुलीन व्यक्तींच्या रासावर आणि पत्नावर मारला गेला आहे. आपण जर इतिहासात पाहाल तर आपणाला कळेल की अनेक राष्ट्रे ह्या पापामुळे उद्ध्वस्त झालेत. अनेक जीवन ह्या पापामुळे उद्ध्वस्त झालेत. आणि श्रोत्यांनो, आज सुद्धा हेच घडत आहे. काही काळामध्ये तर असे झाले होते की वेशांना वेदीवर बसविण्यात आले आणि त्यांची पूजा अर्चा होऊ लागली होती. अनेक ठिकाणी आज सर्रास अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. आम्हाला सतर्क व्हायचे आहे. परमेश्वराचे वचन फार स्पष्ट आहे आणि ते आम्हातील प्रत्येकाच्या जीवनाला लागू होते. जर श्रोत्यांनो आपण अशा पापामध्ये फसलेले आहात किंवा अशा प्रकारचे पाप आपल्या जीवनात आहे तर आज परमेश्वर आपणाला पश्चाताप करण्यास सांगत आहे. ह्यातून बाहेर निघा. आपण नाश होणार हे लक्षात ठेवा. आपल्या पत्नीशी विश्वासू रहा. आणि पत्नींना मी सांगते की आपल्या पतीशी विश्वासू रहा. आपल्या कुटुंबाचे रक्षण करा आणि परमेश्वराचे भय बाळगून आपले जीवन जगा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.